लग जा गले। एक धुंद संध्याकाळ, हलकाच पाऊस पडून गेलेला, वातावरणात मातीचा गंध मिसळून संध्याकाळ आणखीनच मोहक झाली आहे। ती आणि तो जेवणाच्या टेबलावर समोरासमोर बसलेत। संपूर्ण खोलीवर मंद प्रकाश, टेबलावरील मेणबत्तीच्या उजेडात दोघांचे चेहरे उजळून निघालेत। टेबलावर काय मांडले याकडे दोघांचंही लक्ष नाहीये। त्यांच्या उरातली धडधड चेहऱ्यावर स्पष्ट दिसते। त्यांच्या मनातलं वादळ डोळ्यातून बाहेर येऊ पाहतंय। एकमेकांशी नजर मिळतही नाही आणि एकमेकांवरून नजर हटतही नाही। त्याने हलकेच आपला हात पुढे केला। तिनेही तिच्या नकळत तिचा हात त्याच्या हातात दिला। त्याने तिचा हात धरून अलगद तिला उठवलं। दोघेही समोरासमोर उभे आहेत। त्याने अजूनही तिचा हात सोडलेला नाहीये। तिने तिचा दुसरा हात हळूच त्याच्या खांद्यावर ठेवला। आता नजरेला नजर भिडलीये। श्वास एकमेकात सामावतोय। एकमेकांच्या इतक्या जवळ पहिल्यांदाच। दोघांचीही धडधड स्पष्टपणे ऐकू येते। नजर अजूनही हटली नाहीये। त्याचा आश्वासक उबदार स्पर्श आणि नजरेतील प्रेम बघून तिचे डोळे भरून आले। हा क्षण का नाही थांबत? येतच का हे कालचक्र बंद नाही पडत? आम्हाला कैद व्हायचं या क्षणात। आता मृत्यू आला तरी हरकत नाही। हा क्षण अमर झालाय।
फिर से जन्म।